कर्माणि प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति। आपण प्रकृती आणि पुरुष या विवेचनामध्ये परमात्म्याचं समत्व कसं भरून राहिलेलं आहे हा विषय पाहतो आहोत. भगवंतांनी एकूणच या 13व्या अध्यायाच्या समारोपाला प्रारंभ करताना हा जो प्रकृती पुरुष विवेक आहे किंवा क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार आहे तो खऱ्या अर्थाने जाणून परमात्मभावाला प्राप्त होणं ही गोष्ट ध्यानाने शक्य होते असे उद्गार काढले. ध्यानेन आत्मनी पश्यंती केचिद आत्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन आणि सांख्य मार्गाने देखील म्हणजे शुद्ध ज्ञान विचाराने देखील तत्वम पदार्थ चिंतनाने देखील हीच गोष्ट घडू शकते. कर्मयोगेन चापरे आणि कर्माने देखील हीच गोष्ट घडते असं भगवंत म्हणाले. अन्ये तु एवं अजानंतः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते. हे तीन मार्ग नीट न समजणारे ज्याला समजलेले आहेत हे मार्ग आणि जो प्राप्त झालेला आहे आत्मज्ञानाला जो प्राप्त झालेला आहे अशा प्राप्त पुरुषाकडून श्रवण करून जे उपासना करतात ती उपासना देखील परत ध्यान शुद्ध ज्ञान विचार आणि कर्मयोग अशी ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन करून सांगितली. तेपी चापी तरंगेव मृत्युम श्रुती परायणा. ते देखील मृत्यूला ओलांडून परमात्म स्वरूपाला परब्रह्म सत्तेला प्राप्त होतात. अशा प्रकारचे उद्गार काढल्यानंतर भगवंत या अध्यायाचा एकूण समारोप करायला लागले. त्या समारोपाच्या श्लोकांमध्ये देखील जेवढे जेवढे म्हणून चर आणि अचर स्थावर आणि जंगम असे पदार्थ निर्माण होतात ते सर्व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून निर्माण होतात असं समज. आणि हे जे निर्माण झालेले स्थावर आणि जंगम पदार्थ आहेत त्या सर्व पदार्थांमध्ये विनाश चाललेला असताना देखील जो अविनाशी असा परमात्मा पाहतो त्याला खरी पाहण्याची दृष्टी लाभलेली आहे असे उद्गार भगवंत काढतात. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जर ध्यान करत असेल गुरुकृपा ज्यांनी संपादन केलेली आहे श्रवण करतो आहे ध्यान करतो आहे शुद्ध ज्ञान विचारांनी चालतो आहे आणि कर्म मार्गाचा ज्यांनी आश्रय केलेला आहे अशी समुच्चयात्मक साधना करणारा साधक विनाश पावणाऱ्या अशा या सृष्टीमध्ये अविनाशी आणि समत्वाने भरलेला असा परमात्मा पाहण्यासाठी सक्षम होणं हा गुण आला पाहिजे जर साधना करत असेल तर. कारण आता हा समारोप भगवंतांनी सुरू केला. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्सु अविनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. विनाश पावणाऱ्या प्रत्येक क्षणाला नाहीशा होणाऱ्या आणि पुन्हा निर्माण होणाऱ्या अशा या सृष्टीमध्ये सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी समत्वाने भरलेला परमेश्वर जो पाहू शकतो अर्थातच ध्यानाने अशी दृष्टी येणं आवश्यक आहे. ध्यानाने अशी समदृष्टी येणं समत्वाने भरलेला परमात्मा पाहण्याची दृष्टी येणं ही अगत्याची गोष्ट आहे अत्यावश्यक गोष्ट आहे. तसंच भगवंत म्हणतात की समम पश्यन ही सर्वत्र समवस्थितम ईश्वरम नही नस्ती आत्मनात्मानम ततो याती परांगतिम. आणि असं जर सर्वत्र समत्वाने पाहत असेल तर तो आपल्या स्वतःला देखील कधीही अवनत करत नाही, आपल्या स्वतःला देखील कधीही मारत नाही, कमी लेखत नाही. कारण सर्वत्र भरलेला परमात्मा आपल्या स्वतःमध्ये देखील आहे हे पुरेपूर जाणून तो आपल्या स्वतःच्या ठिकाणी परमात्मा जाणल्यामुळं परमगतीला प्राप्त होतो. आता ही गोष्ट थेट आपल्या साधनेपर्यंत येऊन पोचायला लागली. ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचिद् आत्मानम् आत्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. हे उपाय साधूंकडून सद्गुरूंकडून श्रवण करून जो अंगीकारतो त्यांनी विनाशी जगताच्या विनाशित्वाविषयी भीती बाळगण्याचं मुळीच कारण नाही. अशा विनाशी जगतामध्ये त्यांनी अविनाशी परमात्मा पाहायला शिकलं पाहिजे. तसंच जगतामध्ये असा परमात्मा पाहत असताना आपल्या स्वतःचीही अवगणना अवहेलना कदापि होता कामा नये. आपण देखील परमात्मा स्वरूप आहोत या बोधापर्यंत त्यांनी जाणं आवश्यक आहे. म्हणून श्लोक 26 ते 28 या साधना सांगितल्यानंतरचे जे श्लोक आहेत ते या क्षेत्र क्षेत्रज्ञ विचाराचा किंवा प्रकृती पुरुष विवेकाचा थेट स्वतःवर काय परिणाम झाला पाहिजे हे सांगतात. आपल्या ठिकाणी देह आणि आत्मा यांचा स्पष्ट वेगळेपणा अनुभवणं ही महत्वाची आणि गरजेची गोष्ट आहे. आणि हाच फरक इतरांच्या ठिकाणी देखील लक्षात येणं पाहणं ही देखील दृष्टीची एक विशेषता आहे आणि तशी दृष्टी प्राप्त होणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ देह आणि आत्मा प्रकृती आणि पुरुष यांची विभागणी आपल्यामध्ये आणि इतरांमध्ये करता यायला लागल्यानंतर त्यातूनच आपल्या स्वतःबद्दल म्हणजे आत्मतत्वाबद्दल उत्तम जाणीव निर्माण होऊन सर्वत्र भरलेला परमेश्वर पाहायला शिकणं ही महत्वाची गोष्ट या प्रक्रियेतून घडली पाहिजे. आणि या सर्व चिंतनाचं फलित म्हणजे आपल्याच न्यायाने विश्वाकडे पाहणं. आणि विश्व जर परमात्मा स्वरूप असेल तर त्याच न्यायाने आपल्याकडे पाहणं ही आत्मोपम्य दृष्टी साधणं ही ज्ञानाची पराकाष्ठा आहे. आणि ही ज्ञानाची पराकाष्ठा साधण्यासाठी म्हणून त्यांनी आपल्या स्वतःची अवगणना करता कामा नये. आणि आपल्या स्वतःची अवगणना या शब्दामाग आता विश्व आणि आत्मा परमात्मा आणि आपल्या अंतर्यामी असणारा आत्मा यांचं ऐक्य असल्यामुळं जशी आपल्या स्वतःची अवगणना किंवा हिंसा होता कामा नये तशी कोणाचीही हिंसा झाली तर ती आपलीच हिंसा समजतो. अशा प्रकारे समत्वानी परमेश्वरासारखा तो वर्तन करणारा असा झाला पाहिजे. अशा प्रकारे या क्षेत्र क्षेत्रज्ञ विचाराचा किंवा प्रकृती पुरुष विवेकाचा परिणाम साधकाच्या जीवनावर काय अपेक्षित आहे हे भगवंतांनी या अध्यायामध्ये शेवटी शेवटी सांगितलं. त्याच्यानंतरच्या 2 श्लोकांमध्ये प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति हा आज आपण जो श्लोक घेणार आहोत तो श्लोक. आणि पुढचा श्लोक यदा भूत पृथक भावम एकस्थम अनुपश्यति तत एव च विस्तारम ब्रह्म संपद्यते तदा. प्रकृती पुरुष विवेकाचा किंवा क्षेत्र क्षेत्रज्ञ विचाराचा अपेक्षित परिणाम काय व्हायला पाहिजे हे सांगणारे असे हे 2 श्लोक आहेत. त्याच्यातला आजचा श्लोक असा आहे की प्रकृतीकडूनच प्रकृती एवच कर्माणि सर्व कर्म प्रकृतीकडूनच क्रियमाणानि सर्वशः सर्व प्रकारे केली जाणारी यः पश्यति जो पाहतो सर्व प्रकारे केली जाणारी सर्व कर्म ही प्रकृतीकडूनच होतात असं जो पाहतो यः पश्यति तथा आत्मानं अकर्तारं त्याचप्रमाणे आत्मा सर्व परिस्थितीमध्ये अकर्ता आहे असं जो पाहतो स पश्यति त्याला खरी पाहण्याची दृष्टी लाभलेली आहे असं विधान भगवंत करतात. सृष्टी ही कर्मांनीच भरलेली आहे. सृष्टी या शब्दाचाच अर्थ एकाच वेळेला अगणित चालू असणारी कर्म. जसं इथेही एक कर्म चालू आहे आता, तसं रस्त्यावरही कर्म चालू आहे. इथं जी थोडीशी दुकानं उघडी असतील तिथेही कर्म चालू आहे. अजून याच आळीमध्ये काही वकील आहेत, त्यांची ऑफिसेस आता उघडी आहेत, कर्म चाललेली आहेत. अशाच प्रकारची पण विविध कर्म पलीकडच्या गल्लीमध्ये चालू आहेत, सगळ्या शहरामध्ये चालू आहेत. मनुष्य मात्रांकडून जशी चालू आहेत तशी पशुपक्ष्यांकडून देखील चालू आहेत. रात्रीचे जे निशाचर पक्षी आहेत, वटवाघळासारखे, घुबडासारखे, ते कार्यरत झालेले आहेत. बाकीचे आहेत ते आपल्या आपल्या ठिकाणी झोपलेले आहेत. झोपणं हे देखील कर्मच आहे. पृथ्वी आपल्या स्वतःच्या भोवती फिरते आहे, भरती ओहोटी चाललेली आहे. कुठं थंडी पडलेली आहे, कुठं उन्हाळा चाललेला आहे, कुठं पाऊस पडत असेल, आणि या पृथ्वीच्या बाहेर देखील अगणित कर्म चाललेली आहेत. सूर्य कायम प्रकाशमान आहे. प्रकृती कर्म करते आहे. सर्व कर्म आणि सर्व प्रकारे केली जाणारी कर्म प्रकृतीकडून होतात असं जो पाहतो तथा आत्मानं अकर्तारं यः पश्यति त्याचप्रमाणे आत्मा अकर्ता आहे असं जो पाहतो स पश्यति तो खऱ्या अर्थाने पाहतो. त्यांनी खऱ्या अर्थाने पाहिलं, त्यांनी खऱ्या अर्थाने जाणलं, त्याला खऱ्या अर्थाने पाहण्याची दृष्टी प्राप्त झाली असं भगवंत म्हणतात. म्हणजे जर प्रकृती पुरुष विवेक करत असेल तर त्या विवेकाचा अंतिम परिणाम आत्मा हा अत्यंत अकर्ता आहे आणि यच्च यावत कर्म ही प्रकृतीकडून केली जातात अशा प्रकारच्या निश्चित बोधावर तो येणं गरजेचं आहे. आणि पुढचा श्लोक यदा भूत पृथक भावम एकस्थम अनुपश्यती जेव्हा भूतमात्रातील पृथक भाव म्हणजे नाना प्रकारचे वेगळे वेगळे असे भाव भूतमात्रातील पृथक भाव नानात्व एकस्थम अनुपश्यती एकत्वामध्ये जो पाहतो अनेक भूतमात्र असताना त्यांच्यामध्ये एकच परमात्मा भरून राहिलेला आहे, क्षेत्रज्ञ भरून राहिलेला आहे असं जो पाहतो तत एवच विस्तारम तसंच त्या एकातूनच सर्व विस्तार झालेला आहे सृष्टीचा. ब्रह्म संपत्यदे तदा तेव्हा असं जो ओळखतो असं जो पाहतो ब्रह्म संपद्यते तदा तेव्हा ब्रह्म प्राप्त होतो. तेव्हा तो ब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो. हा प्रकृती पुरुष विवेकाचा अपेक्षित असा परिणाम भगवंत सांगतात. जर ध्यान करत असेल, आता ही केवळ चिंतनाची गोष्ट राहिली नाही, ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचिद् आत्मानम् आत्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे अन्ये तु एवम् अजानन्तः श्रुत्वा अन्येभ्यः उपासते श्रवणपूर्वक जो ज्ञान विचार समजून घेतो, ध्यानाला बसतो, कर्म करतो, या सर्व गोष्टीचा अंतिम परिणाम प्रकृती पुरुष विवेकामध्ये क्षेत्र क्षेत्रज्ञ विचारामध्ये होणं अपेक्षित आहे आणि हा परिणाम या प्रकारे होणं अपेक्षित आहे असं भगवंत आता सांगतायत. आता भगवंत आपल्याला बांधायला लागले, भगवंत केवळ ज्ञान सांगून स्वस्थ बसत नाहीयेत. या अध्यायाच्या सुरुवातीला क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, क्षेत्राचं वर्णन, क्षेत्राची तत्व, 36 तत्वांनी कसं क्षेत्र झालेलं आहे, मग त्याप्रमाणेच ज्ञानाचं लक्षण भगवंतांनी सांगितलं, त्याच्या विपरीत ते अज्ञान असं भगवंतांनी सांगितलं, मग ज्ञेयाचं लक्षण करून सांगितलं. ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता हे एक जिथं होतात अशी स्थिती भगवंतांनी सांगितली. मग हीच गोष्ट प्रकृती आणि पुरुष या विचाराने भगवंतांनी सांगितली, आणि एवढं सांगून हा सगळा विचार जे श्रवणाने समजून घेतात आणि साधना करतात ते परमात्म भावाला प्राप्त होतात असं सांगून भगवंतांनी आता अपेक्षा व्यक्त करायला सुरुवात केली. त्यामुळे जर आपण श्रवण करत असू, करतो, आपण जर मनन करत असू, करतो, श्रवणापरीस मनन सार, मनने कळे सारा सार, आपल्याला सार आणि असार समजत असेल, चाचूचे नि सांडसे खांडीजे पण पय पाणी जेवी राजहंसे, राजहंस जसं चोचीनी पय आणि पाणी वेगळं करतो, आपल्या शक्यतेप्रमाणे आपण जर ही क्रिया कुठं करत असू, आपण जर श्रद्धा ठेवलेली असेल भगवंतांच्या सांगण्यावर, आपण जर श्रद्धा ठेवलेली असेल सद्गुरूंच्या सांगण्यांवर, आपण त्याप्रमाणे जर साधना करत असू, ध्यान करत असू, आपण जर गुरुपदिष्ट मार्गाने साधना करत असताना कर्मयोगाचं आचरण करत असू, आपण जर ज्ञान विचार आपल्या अंतर्यामी साठवत असू, तर सर्व प्रकारची कर्म ही प्रकृतीकडून केली जातात. मी त्या करता कर्माचा करता नाही हा निश्चय पक्का व्हायला पाहिजे. व्यवहाराकरता मी आणि माझं हे वापरायला लागतं. पण तेवढा बरोबरचा भाग जर सोडला तर मी आणि माझं या गोष्टीला जीवनामध्ये थारा नसला पाहिजे अशा पक्क्या विचाराने चालणं गरजेचं आहे. प्रकृती संबंधी होणारा जो मोह आहे, आपल्या अंतर्यामी निर्माण होणारा आपल्या मुलांविषयी मोह होतोच, आपल्या पत्नीविषयी, पतीविषयी, आपल्या आई वडील, आपलं घर मोह होतो, हा होणारा मोह देखील प्रकृतीचा आहे, देह मनबुद्धीचा आहे, आणि देह मनबुद्धीपासूनच मी वेगळा आहे या भूमिकेवर येणं क्रमप्राप्त आहे. जर असा आला नाही तर सगळं समजत असून काही न समजल्यासारखा असा तो होण्याची शक्यता असते. हा अभ्यास आहे, हा अभ्यास करायला लागणार आहे. परमार्थामध्ये जर आपण उत्तम रीतीने पारंगत व्हायचं ठरवलं असेल तर या अभ्यासाला गत्यंतर नाही. आपल्या कर्मांविषयी मोह होणं शक्य आहे, कर्माच्या फळांविषयी मोह होणं शक्य आहे, आपली कर्म ही यशस्वीच व्हावीत असं वाटणं शक्य आहे, ते वाटणं देह मनबुद्धीचं आहे आणि मी देह मनबुद्धीपासून वेगळा आहे. प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति, हे पाहणं गरजेचं आहे की सर्व कर्म ही प्रकृतीकडूनच होतात. मी कितीही उत्तम विचार तुमच्या समोर मांडला आणि माझं प्रवचन कितीही उत्तम झालं तरी देखील विचार व्यक्त करणं, मांडणं, त्याला भावदशेमध्ये आणणं हे प्रकृतीकडूनच घडतं. माझा त्याच्याशी संबंध नाही या भावामध्ये मी येणं गरजेचं आहे, नाहीतर मी अडकेल. इथं कोणाचीही सुटका नाही. कोणतंही काम करत असताना, अगदी पूजा करत असताना देखील, स्तोत्र म्हणत असताना देखील, देवाचं अंगण झाडत असताना देखील, ध्यान करत असताना देखील, नाम घेत असताना देखील, साधन आले देहाचा माथा, आपण देह नव्हे सर्वथा, ऐसा करोनी अकरता सहजची झाला, या बोधामध्ये येणं आवश्यकच आहे. साधन देहाच, देह करतो आहे, त्या योगाने मी आत्मरूप झालेलो आहे. मी आणि साधन करणारा देह एकमेकांपासून वेगळे आहेत. मी आणि प्रवचन करणारा देह मन बुद्धी एकमेकांपासून वेगळे आहेत. मी चालतो आहे याचा अर्थ देह चालतो आहे, मी अत्यंत स्थिर आहे, आत्म्याला चळण नाही. तो चालत असताना चंचलत्वेची निश्चल, तो चालत असताना देखील निश्चल आहे, बोलत असताना देखील निश्चल आहे, तो यत्किंचितही बोलला नाही. कारण आत्मा बोलत नाही, कोणतंही कर्म करत नाही, कोणत्याही कर्माचा भोगता नाही. अशा प्रकारचा बोध 24 तास, 8 प्रहर आणि सर्व काळ जीवनभर राखणं ही गरजेची गोष्ट आहे. जीवन सुखदुःखांनी भरलेलं आहे. आनंदाचे प्रसंग येतील, सुखाचे प्रसंग येतील, तसे दुःखाचेही प्रसंग येतील. सुखाच्या प्रसंगी भगवंताला जसं विचारत नाही की का बाबा मला तू सुख देतोयस, तसं दुःखाच्या वेळेत देखील विचारू नका. सुख आणि दुःख ही देहाची आहेत आणि मी देहापासून वेगळा आहे. भगवंत सुखाच्या वेळेलाही माझी परीक्षा घेतो आहे, मी त्याच्यामध्ये अडकणार नाही. दुःखाच्या वेळेत देखील भगवंत माझी परीक्षा घेतो आहे, मी त्याच्यामध्ये अडकणार नाही. अशाच प्रकारचा बोध गरजेचा आहे. म्हणून हा जो विवेक सांगितलेला आहे की सगळी कर्म प्रकृतीकडूनच केली जातात, देहाची सगळी कर्म प्रकृतीकडून केली जातात, तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने प्रश्न विचारला ना, जायसीचे कर्म नसते मता बुद्धिर जनार्दन, तत् किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. घोर कर्मामध्ये माझी नियोजना तू कशा करता करतोस? एक प्रकारे तुझ्या प्रकृतीमुळे तू या कर्मापर्यंत येऊन पोचलेला आहेस, तुझ्या अवतीभोवतीच्या परिस्थितीमुळे तू या कर्मापर्यंत येऊन पोचलेला आहेस. आत्ता या क्षणाला आपल्याला जे जीवन लाभलेलं आहे, प्रत्येकाला, आपल्या प्रत्येकाचं जीवन वेगळं वेगळं आहे. जीवनामध्ये प्रत्येकाजवळ जे आहे ते निरनिराळं आहे. हे जे प्रत्येकाजवळ आपलं म्हणून जे काही आहे ते आपल्या कर्मांचं फळ म्हणून आहे. आत्ता जी असणारी आपली शारीरिक, मानसिक, बौद्धिक अशी स्थिती आहे, ती जी काही आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक जी परिस्थिती आहे, ती आपल्या कर्माच्या फलस्वरूपच आपल्याला प्राप्त झालेली आहे. आणि हे कर्म देह मन बुद्धीने केलेलं आहे, आणि त्या कर्मांमुळे जे काही प्रकृतीच्या वाट्याला आलेलं आहे ते माझ्या वाट्याला नाही, मी त्याच्यापासून अत्यंत वेगळा आहे, अशा भूमिकेवर येणं आणि मुक्त होऊन जाणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. म्हणून आपल्या सगळ्यांची कर्म वेगळी आहेत. आपण प्रत्येकाने जीवनात वेगळं वेगळं काही मिळवलेलं आहे, पण ते वेगळं मिळवलेलं एका बाजूला आहे आणि आपलं ऐक्य आत्मभावाच्या ठिकाणी समान आहे. हा प्रकृती पुरुष विवेकाचा क्षेत्र क्षेत्रज्ञ विचाराचा अंतिम निष्कर्ष आहे. या निष्कर्षापर्यंत जो येतो हा निष्कर्ष जो पाहतो तो खऱ्या अर्थाने पाहतो. यः पश्यति स पश्यति, जो अशा प्रकारे पाहू शकतो त्यांनी खऱ्या अर्थाने पाहिलं असं भगवंत म्हणतात. त्यांनीच खऱ्या अर्थाने पाहिलं. हा जो विवेक आहे की सगळं कर्तृत्व आहे, कर्तृत्व प्रकृतीचं आहे आणि आत्मा हा सगळ्या कर्मांहून अत्यंत निराळा आहे, हा विवेक याच्या आधी देखील भगवंतांनी सांगितला. कर्मयोगाच्या वेळेला सांगितला, नैव किंचित करोमी इति युक्तो मन्येत तत्त्वविद्. पश्यन् स्पर्शन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन, सर्व प्रकारच्या क्रियांमध्ये पाहणं ऐकणं खाणं चालणं बोलणं इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्, इंद्रिय आपल्या आपल्या विषयाच्या ठिकाणी वर्तन करतात, इंद्रियांच्या अर्थाच्या ठिकाणी वर्तन करतात अशी त्याची पक्की धारणा असते. नैव किंचित करोमी इति, मी काहीही करत नाही असं युक्तः मन्येत तत्त्ववित, जो युक्त आहे तत्त्ववित आहे तो असंच मानतो असंच समजतो असं भगवंत म्हणालेले आहे. कदाचित असं असेल की ते आपल्या मनावर तितकं ठसलं नसेल. हे जास्त ठसेल. पण सांगणं एकच आहे. पाचव्या अध्यायामध्ये हीच गोष्ट भगवंतांनी सांगितली. ब्रह्मणी आधाय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते नस पापेन पद्मपत्रं विवांभसा. पद्मपत्र ज्याप्रमाणे पाण्यामध्ये अलिप्त असतं तसं ब्रह्माच्या ठिकाणी निर्माण झालेली कर्म तत्वत संगम त्यक्त्वा करोति यः, जो संग सोडून करतो, देह मन बुद्धीचा जो संग आहे तो संग सोडतो, देह मन बुद्धीला कर्मामध्ये गुंतवतो, तो पापामध्ये लिप्त होत नाही. पद्मपत्रम इवाम बसा, अशा प्रकारे भगवंत आपल्याला कर्म करत असताना या बोधामध्ये कसं यायचं हे सांगतात. स्वतः भगवंत देखील म्हणतात की मी याच प्रकारची कर्म करतो. न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु. मी कोणाच्याही ठिकाणी कर्तृत्व शक्ती कर्मप्रेरणा निर्माण करत नाही. जो तो आपल्या कर्मातून ती मिळवतो, आपल्या आपल्या प्रकृतीचं पोषण जो तो करत असतो. ना दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभुः असं भगवंत म्हणतात. हीच गोष्ट ध्यानयोगी देखील जमवतो. सगळं कर्तृत्व प्रकृतीचं आणि आपण त्या प्रकृतीचे साक्षी या भावाने तर ध्यानाची सुरुवात होते. आपण प्रकृतीपासून अर्थात मनापासून अत्यंत वेगळे हीच ध्यानाची सुरुवात आहे. मनापासून वेगळेपणाने आपलं स्वतःचं सच्चिदानंद स्वरूप त्याचं स्मरण ठेवून आणि जर विचार निर्माण झाला तर त्या विचाराचा साक्षी होऊन अथवा विचाराकडे अलिप्ततेने पाहत तो त्या विचाराला सोडून देतो. प्रकृती काहीही करो, मन कसलंही चिंतन करो, माझा आणि त्याचा संबंधच नाही या भूमिकेमध्ये तो बसतो. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणता की माझ्या आपण ध्यानाला बसलेले असताना समजतं की आपण किती वाईट आहोत, किती वाईट वाईट विचार माझ्या मनामध्ये येतात, तेव्हा तू मनापेक्षा वेगळा आहेस हे अजून तू समजून घेत नाहीस असा त्याचा अर्थ आहे. तुझं मन वाईट आहे, तू वाईट नाहीयेस. ज्याच्या अधिष्ठानावर मन आहे
ते अधिष्ठान निर्लिप्त आहे आकाशासारखं आणि मनामध्ये काही येऊन जातं.
सांगे अग्निस्तव धूम होये, ती धूमी काय अग्नी आहे तैसा विकारी हा मी नोहे. जरी विकारला दिसे, काही विकार प्रकृतीमध्ये दिसत असला तरी देखील त्या विकारापेक्षा मी अत्यंत निराळा आहे. हा ध्यानाचा मूळ विचार आहे. मी आता असं पाहतो आहे, असं तुम्हाला समजवून सांगतो आहे की हाच विचार भगवंतांनी सांगितलेल्या ज्या तीन साधन आहेत, ध्यान, कर्म आणि सांख्य म्हणजे शुद्ध ज्ञान विचार, याच्यामुळे कशा समजतात. कारण जर हे समजायचं असेल, हे जर जाणायचं असेल, तर आपल्याला साधनेतून जाणणं याच्याखेरीज दुसरा रस्ता नाही, दुसरा मार्ग नाही. ही केवळ बौद्धिक कसरत चाललेली नाही, त्यामुळं आपण साक्षी होऊन बसतो. साक्षी हा कधीही करता नसतो, भोगता नसतो. साक्षी हा साक्षी असतो. साक्षी या शब्दाला विशेष अर्थ आहे. कोर्टात देखील साक्ष होते, याचा अर्थ तो प्रत्यक्ष कोणत्याही कर्मामध्ये समाविष्ट नाही, तो दुरून पाहणारा होता. त्याला समजलेलं होतं. तो करता नव्हता, म्हणून तो साक्ष देतो आहे. जेव्हा करता असतो तेव्हा तो करता त्या कर्मामध्ये ज्या तऱ्हेने वर्तन करत असतो त्याच्यापेक्षा साक्षी हा वेगळ्या तऱ्हेने वर्तन करत असतो. एकदा असं झालं की समर्थ रामायण सांगत असताना असं म्हणाले की अशोकवनामध्ये हनुमंत जाऊन पोचल्यानंतर सीतामाईंची जी अवस्था झाली ती अवस्था पाहिल्यानंतर हनुमंत रागाने, संतापाने, क्रोधाने बेभान झाल्यासारखे झाले. इतके रागावले की अशोकवनात असलेली पांढरी फुलं त्यांना तांबडी दिसायला लागली. श्रोत्यांमध्ये स्वतः हनुमंत रामकथा चाललेली असल्यामुळे येऊन बसलेले होते ऐकायला. ते म्हणाले की चूक सांगताय, मी तांबडी फुलं पाहिली असं हनुमंत म्हणाले. पांढरी फुलं मी पाहिली असं घडलं नाही, किंवा ती पांढरी आहेत पण मी रागावल्यामुळे मला तांबडी दिसली असं घडलं नाही, मी तांबडी फुलं पाहिली असं हनुमंत म्हणाले. तेव्हा समर्थ असं म्हणाले की फुलं पांढरी होती, ती तुम्हाला तांबडी दिसली. शेवटी तेव्हा फुलं कशी होती हे आत्ता कसा निवाडा लागणार, त्यामुळे रामरायांना विचारायचं ठरलं. तेव्हा रामराया म्हणाले की तू रागावलेला असल्यामुळं ती फुलं नक्की कशी होती याचा विवेक तुझ्यापाशी नव्हता. समर्थ ती गोष्ट पाहून सांगत असल्यामुळं त्यांना समजत आहे की फुलं पांढरी होती आणि ते संतापल्यामुळं त्यांना ती तांबडी दिसत होती. जो साक्षी असतो तो कर्मापेक्षा वेगळा असतो. साक्षी कधी कर्मात उतरलेला नसतो, त्यामुळं ध्यानातला देखील साक्षी मनोव्यापारामध्ये न उतरणं अपेक्षित आहे. मनोव्यापार होत राहतील, मनामध्ये विचार उठला हा ध्यानात दोष नाही. त्या विचाराला तुम्ही साक्षीत्व राखता की नाही, त्या विचाराला प्रतिसाद तुम्ही देता का साक्षीत्वाने विचारापासून बाजूला राहता, यालाच फक्त महत्व आहे. विचाराला महत्व नाही, आणि चांगले विचार आणि वाईट विचार याला तर मुळीच महत्व नाही. खूप चांगले विचार ध्यानात येतात याचा अर्थ तुमचं ध्यान चांगलं होतंय, चूक. ध्यान विचाराच्या विरोधात आहे, ध्यान मनाच्या विरोधात आहे, म्हणून ध्यानामध्ये विचारच नको आहे. वेळ संपला. घड्याळाचं काही कळतच नाही. विचाराच्या विरोधात ध्यान आहे, जो साक्षी आहे तो साक्षी हा साक्षी सारखं वर्तन करणारा पाहिजे ध्यानाच्या वेळेला, आणि जर तो साक्षी सारखं वर्तन करेल तर तो कदापि उद्गार काढणार नाही की मी वाईट आहे, मन वाईट असल्यामुळं मी मत्सरी आहे, मन मत्सरी आहे, माझ्या अधिष्ठानावर मन आहे आणि मनात विकार आहेत, माझा त्याच्याशी संबंध नाही, या भूमिकेमध्ये जर साक्षी खऱ्या अर्थाने आला, जर खऱ्या अर्थाने साक्षीत्व साधलं तर तो प्रकृतीचा उपद्रष्टा होतो, वेगळेपणाने पाहणारा होतो प्रकृतीला, आणि वेगळेपणाने पाहिल्याबरोबर तो आपण परमात्मा या बोधावर येतो। आणि एकदा तो आपण परमात्मा या बोधावर आला की आपलं आणि प्रकृतीचं वेगळेपण त्याला स्पष्ट समजतं, प्रकृतीच नाहीशी होते ध्यानाच्या वेळेला, मन नाहीसं झाल्याबरोबर देहभाव नाहीसा होतो, स्त्री पुरुष भाव नाहीसा होतो, जगताची आठवण नाहीशी होते, ज्ञप्ती मात्र सूक्ष्म ब्रह्मभाव शिल्लक असतो, आणि या अवस्थेला स्पर्श करून त्या अवस्थेमध्ये थोड्या वेळ टिकून खाली आल्यानंतर परत जे मन साधकापाशी येतं त्या मनाला देखील या बोधाचा स्पर्श होतो, बुद्धीला देखील या बोधाचा स्पर्श होतो, अंतःकरणाला चित्ताला या बोधाचा स्पर्श होतो। म्हणे मी साक्षी अकर्ता, मी साक्षी आहे अकर्ता आहे, ही कर्म सगळी प्रकृतीची आहेत, हे जगत हीच मोठी प्रकृती आहे परमात्म्याची, आणि देह मन बुद्धी ही देह मन बुद्धीच्या सापेक्षतेने जो मी आहे शुद्धात्मा, त्या शुद्धात्म्याची ही त्याला लाभलेली प्रकृती आहे, आणि जोपर्यंत हा ध्यानाचा प्रकाश मनामध्ये टिकून असतो, बुद्धीमध्ये टिकून असतो, चित्तात टिकून असतो, अंतःकरणामध्ये टिकून असतो, तोपर्यंत मग कदाचित ध्यानातून उठल्यावर 5 मिनिटं 10 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास कोणाकोणाला 1 तास आपण आत्मा आणि सगळी कर्म प्रकृतीची, प्रकृतीचा आणि माझा संबंध नाही, देह मन बुद्धीचा आणि माझा संबंध नाही असा स्पष्ट बोध त्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे 5-10 मिनिटापासून ते तास अर्धा तासापर्यंत असा राहतो आणि पुढे तो कमी होत जातो। साधकाच्या दशेत हा पुढे कमी होऊन अगदीच नाहीसा होतो, इतका नाहीसा होतो की दुपारी किंवा संध्याकाळी कधीतरी तू तू कोण मी कोण म्हणून देखील व्यवहारात उतरतो, आपण सर्वस्वी देह मन बुद्धी अशा भावनेनी व्यवहार करायला लागतो। या वेळेला प्रकृती पुरुष विवेक करणं ही आवश्यक गोष्ट आहे, ज्याची स्पष्ट प्रचिती सकाळी ध्यानाच्या वेळेला आली त्याचा स्पष्ट भाव बुद्धीमध्ये मनामध्ये प्रकाशित झालेला काही काळ टिकून राहिला, त्या आपल्या स्वरूपाची मूळ स्वरूपाची आठवण ठेवून विवेकाने आपण प्रकृतीपासून वेगळे वेळच पुढे गेली अशा प्रकारचा भाव धरणं हे ध्यानामध्ये ध्यान मार्गी साधकाच्या पक्षी जमवणं आवश्यक आहे। भगवंत असं म्हणतात की यः पश्यति अशा प्रकारे जो पाहतो तो पाहतो, तसंच शुद्ध ज्ञान विचाराने देखील तत्वम पदार्थ चिंतनाने तो जेव्हा एकरूप होऊन जातो प्रकृतीच शिल्लक राहत नाही, चिंतने चिंतने तद्रूपता अशी स्थिती त्याला प्राप्त होते, तेव्हा प्रकृतीपासून आपण वेगळे हे स्पष्ट त्याला समजतं। आणि त्याचा स्पर्श झाल्यामुळे तो नेहमीच नंतर युक्तिप्रयुक्तीने सर्व कर्मांपासून आपल्या आणि जगतामध्ये घडणाऱ्या ही प्रकृतीची आहेत असं जाणून आणि आपण आत्मा आहोत असं जाणून त्या कर्मांपासून अत्यंत अलिप्त आत्मदशेमध्ये स्थित असा राहतो आणि अशा भावाने जो पाहतो तो खऱ्या अर्थाने पाहतो. आणि मनोबुद्धी प्रमुखे कर्मेंद्रिये अशेखे करी प्रकृतीची हे देखे साचजोगा. सर्व कर्म मन बुद्धी प्रमुखतः आणि कर्मेंद्रियांनी होतात. प्रकृतीच ही कर्म करते असं जो पाहतो. घरींची राहट ती घरी, घर काही न करी, अभ्र धावे अंबरी, अंबरते उगे. घरी चाललेले जे अनेक व्यवहार असतात त्या व्यवहारामध्ये घर जसं वेगळं असतं त्या व्यवहारांपेक्षा, किंवा अभ्र आकाशामध्ये धावत असताना अंबरते उगे, आकाश जसं उगेच स्थिर असतं, तैसी प्रकृती आत्मप्रभा खेळे गुणी विविधारंभा. येथ आत्मा तो गोथंबा नेणे कोण. तसं आत्मप्रभा लाभलेली प्रकृती, प्रकृतीला स्वतःच कसलंच तेज नाही, केवळ आत्म्याच्या जोरावर ती काम करते. तुमच्या डोळ्यात जे तेज आहे ते तुमच्या शुद्ध जाणीवेचं तेज आहे, तुमच्या इंद्रियांमध्ये जे तेज आहे ते तुमच्या शुद्ध जाणीवेचं तेज आहे, तुमच्या त्वचेला जे तेज आहे ते तेज तुमच्या शुद्ध जाणीवेचं तेज आहे, तुमच्या कर्मांना देखील जर तेज असेल तर ते तेज, अथवा जशी जितपत तेजाची कर्म असतील ती सगळी मूळ आत्म्याच्या योगाने प्रकृतीला आलेलं ते तेज आहे. तैशी प्रकृती आत्मप्रभा खेळे गुणी विविधारंभा. विविध प्रकारचा आरंभ करून गुणांच्या योगाने सत्व रज तम प्रकृती जो खेळ उभा करते. येथ आत्मा तो वोथंबा, आत्मा वोथंबा म्हणजे खांबासारखा अचल आहे. आपल्या अधिष्ठानावर कर्म कशी घडली हे देखील तो जाणत नाही. त्याच्या अधिष्ठानावर प्रकृती जरी उभी असली तरी त्याचं विशेष भान आत्म्याला नाही. येथ आत्मा तो वोथंबा नेणे कोण. कशी प्रकृती कर्म करते आहे हे देखील आत्मा जाणत नाही. ऐसेन येणे निवाडे जयाच्या जीवी उजीवडे. अकर्तयाचे पुढे देखिले तेणे. अशा प्रकारचा निवाडा ज्याच्या जीवनामध्ये ज्याच्या अंतःकरणामध्ये जीवी उजीवडे ज्ञानरूपी प्रकाशाने ज्याला समजतो. अकर्तयाते पुढे देखिले तेणे. त्यांनी आत्म्याला अकर्ता आहे अशा भावानेच पाहिलं असं समज. चारच उभ्या होत्या त्यामुळे वेळ जरी संपली तरी देखील मी त्या घेतल्या. पुढचा जो श्लोक आहे, यदा भूत पृथक भावम एकस्थ मनुपश्यती तत एव च विस्तारम ब्रह्म संपद्यते तदा. अतिशय सुंदर असा श्लोक, प्रकृती पुरुष विवेकाचा अपेक्षित परिणाम सांगणारा. पुढच्या वेळेला आपण बघूया. हरिओम. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन मागृधकस्य सिद्धनम् ओम शांति शांति शांति। हरी हरी ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी बोला। जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।